व्यापारी, मासा मारणारा आणि व्यवसायी लोक प्रभूना उपदेश ऐकाले गालेल वनात. गर्दीमा थोडा शेतकरी होतात, ज्यासले पिकसनी अनिश्चित परिस्थितीनी जाणीव होती. त्यासनी हजेरीना लिधे प्रभू त्यासले परमेश्वरना राज्यना बारामा सांगानी संधी मिळणी.
पेरणारा त्यानं बी पेराले निघणार आणि जवळ तो पेरी राहायता तवय थोडं बी वाटावर पडणं आणि ते चेन्नई गय व आकाशमाना चिडासनी ते खाई टाक. थोडं बी खडकाळ जमिनीवर पडणं आणि ते उगावर सुकाई गय कारण तटे वलावा नाही होता. आणि थोडं बी काटासमा पडणं, काटा बी रोपणी संग वाढणार म्हणून रोपणी वाढ खुंटी गई. थोडं बी चांगली जमिनीवर पडणं आणि ते उगीसनी त्याले 100 पट पिकवणं.
या दृष्टांतना 12 प्रश्नांना उत्तर समजी लेवाले येशूना शिष्य येशूले गर्दीपासून दूर ली गयात.
गुरुजी, जनसमुदायाला दाखला का बरं सांगतस?
देवना राज्यना गुप्त गोष्टी समजानी बुद्धी तुमले दिएल से, पण बाकीना लोकेसले ती दाखलावारी सांगेल से. यानी वास्ता की त्यासनी देखत असता देखू नये आणि ऐकत असता समजू नये. दाखलाना अर्थ आस्या से, बी म्हणजे देवन वचन से, आणि वाटवरनं बी म्हणजे देवन वचन ऐकणारा सेतस. पण त्या ऐकानंतर सैतान येस आणि त्यासनी विश्वास धरीस नी मुक्ती मिळाले नाही जोय, म्हणून त्यासना मनमाथी वचन काढिलेस. खडकाळ जमिनीवर पडेल बी म्हणजे त्या यास येतस, ज्या देवन वचन ऐकतस तवय ते वचन आनंद मालेतस, पण त्यासले मूय नाही राहस. त्या काही टाईमपर्यंत विश्वास धरतस आणि परीक्षाने टाईमले दूर वही जातेस. काटासमा पडेल बी त्या यास येतस, देवन वचन ऐकतस पण पुढे जाता जाता चिंता, धन व जीवनमाना सुखे यासनामुळे वाढ होत नाही व भरदार पीक देत नाहीत. चांगला जमीनमा पडेल बी त्या आशा सेतस, वचन ऐकीसनी ते चांगले आणि आज्ञापालन करणारा मनमा पक्क धरी ठेवतस आणि धीरतही पीक देत जातस.
प्रभू येशूने एक दुसरा दृष्टांत दिसन त्यांना अर्थ स्पष्ट करा, जो गालींना रोजना जीवनवर आधारित होता.
कोणी भी दिवा लावावर तो भांडावरी झाकतच नाही की पलंगनी हेटे ठेवतच नाही, तर मजारमा येणार असले उजाया देखावाले जोये म्हणून तो दिवटणीवर ठेवतस. प्रगट होणार नाही असं काही झाकेल नाहीसे, कळणार नाही आणि उघड होणार नाही असं काही गुपित नाहीसे. तुम्ही कशी ऐकतेस यांना 12 जपा, कारण ज्यांनीकडे से त्याले देवामा येई, आणि ज्यांनाकडे नाही से त्यांनाकडे जे से ते बी त्यांनाकडे थे काढी लेवामा येई.
गुरुजी, तुमनी माय आणि तुमना भाऊ तुमले भेटानी इच्छा करीसनी बाहेर उभा सेतस.
त्यांनी त्यासले उत्तर दिन, देवन वचन ऐकणारा व ते पायणारा याज मना भाऊ आणि मनी माय सेतस.
एक दिवस